पास तुझे है एक क्षण ही तुझे बेधुंदनी झालो आता तुझ वाचून काही सुचेना नजरे रे बोलू या सारे घुसू हो आपन नजरे रे बोलू या सारे हो क्षितिजाचा पल्ल्याड आणी बांधू या घर तो खांचे वाचून काही सुचेना वाचून काही सुचेना